का राजा, पुणे का शाणा, अच्छे अच्छों को खिलाए दाना। आया रे आया देखो आया श्रीकांत।
बात कर रहे हैं हम आज रोबोटिक रिप्लेसमेंट्स के बारे में। जनरली देख रहा था कि नए नए रोबोट्स अलग अलग आने लगे हैं, वेदर थ्रू रिसर्च और वेदर इन द मार्केट। इनफैक्ट मार्केट में एक रोबोट है जो घर की साफ सफाई करता है, लेकिन वो रोबोट घर पे लाने के बाद भी मावशी को टाटा बाय बाय बोलना नहीं होगा, इज व्हाट आई वाज सेइंग। मैंने आपसे पूछा कि आपका क्या है विचार। कुणाल का फोन आया यार।
सीरियसली हा प्रश्न येतो रे कधी कधी, म्हणजे खरं अकुर्डी मधली बजाज माहिती असेल तुला, आता तिथे मोस्टली 78% रोबोट आले।
दिस इज व्हेकल मॅन्युफॅक्चरिंग, राईट?
राईट, दिस इज व्हेकल मॅन्युफॅक्चरिंग। तसेच त्या रोबोट आपल्या घरापर्यंत पण आले।
हो,
नेहमी ही भीती वाटत असते अरे मावशीची जागा जर रोबोटने घेतली तर होऊ शकतं की उद्या माझ्या एम्प्लॉयमेंटची जागा पण कोणत्या तरी रोबोट घेऊ शकते।
करेक्ट,
इट इज बेटर टू ह्युमन। तिथे एरर्स मार्जिन असला तरी पण एक ह्युमन टच असतो। फॉर एक्झाम्पल, माझी आई युजली एका स्पेसिफिक वेळेवर एक गोळी घेते तिच्या हार्टमध्ये प्रॉब्लेम आहे, तर तिला ती तुकल्यासारखी वाटली। माझ्या आईला छातीत दुखायला लागलं आणि मावशीला अचानक आठवलं की ताई तुम्ही गोळी जी घेता ती घेतलेली नाहीये। तो रोबोट जरी मी घरात आणून ठेवला तरी पण तो मावशी जागा नाही घेऊ शकणार।
अँड दॅट इज अ ब्रिलियंट एक्झाम्पल ऑफ वाय मावशी कॅनॉट बी रिप्लेस्ड इन माय ओपिनियन अँड इन कुणालज ओपिनियन।
फाइंड आर जे श्रीकांत ऑन फेसबुक @ facebook.com/rjshrikant SHRIKANTREDFM 93.5